नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. हृदयविकाराशी संबंधित त्रासामुळे त्यांना सॅन फ्रान्सिस्को इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. त्यांच्या कलाजीवनाचा वेध घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत.
9 मार्च 1951 रोजी मुंबईत जन्मलेले झाकीर हुसेन यांनी त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा यांच्याकडून तबला वादनाचे धडे घेतले आणि वयाच्या 12व्या वर्षापासून ते कालपर्यंतच्या आपल्या 6 दशकांच्या कारकिर्दीत तबला वादनाला नवी ओळख मिळवून दिली. जगभरात विविध कलावंतांसोबतचं त्यांचं जुगलबंदी सादरीकरण हा रसिकांसाठी अद्भुत अनुभव ठरत असे. विविध चित्रपट आणि जाहिरातपटातून भूमिका केलेले झाकीर हुसेन यांना 1988 साली भारत सरकारनं पद्मश्री सन्मान प्रदान केला. हा सन्मान मिळालेले ते सर्वात तरुण व्यक्ती ठरले. त्यानंतर पद्मभूषण आणि पद्मविभूषण सन्मानानं त्यांचा गौरव करण्यात आला. संगीत क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाच्या ग्रॅमी पुरस्कारांवर त्यांनी 5 वेळा नाव कोरलं. त्यापैकी 3 पुरस्कार त्यांना याच वर्षी मिळाले होते. तबल्यावर थिरकणारी त्यांची जादुई बोट आणि त्यातून उमटणारा अलौकिक तालध्वनी रसिकांच्या मनावर सदैव अधिराज्य करत राहतील.
विजय दिवस आज साजरा होत आहे. 1971 साली झालेल्या भारत पाक युद्धात भारतानं आजच्या दिवशी पाकिस्तानवर विजय मिळवत 93,000 अधिक पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी केलं होतं. त्यानंतर पाकिस्ताननं बिनशर्त शरणागती पत्करली. दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी शरणागती ठरली. यानंतर पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. या विजयाची आठवण म्हणून आज देशभरात सैन्य दलाच्या छावण्यांसह विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या युद्धात शौर्य गाजवलेल्या सैनिकांचं सामाजिक माध्यमावरून स्मरण करत हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं आहे. एक राष्ट्र एक निवडणूक याविषयी 2 विधेयकं आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत. कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक सादर करतील. राज्यसभेत आज संविधानावर विशेष चर्चा सुरू होणार आहे. भाजपनं आपल्या खासदारांना व्हीप जारी करून आज आणि उद्या सभागृहात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर इथं सुरू होत आहे. या अधिवेशनात 20 विधेयकांवर सदनात चर्चा होईल. यापैकी 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्यांचं विधेयकात रुपांतर करण्यात येणार आहे, तर 6 नवीन विधेयकं मांडण्यात येणार आहेत. राज्य सरकारनं हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 14 डिसेंबरपर्यंत 551 खरेदी केंद्रांवर केवळ 1,31,000 टन सोयाबीनची खरेदी झाल्यानं शेतकऱ्यांना नोंदणीसाठी 15 डिसेंबरवरून 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारनं 4,892 रुपये प्रति क्विंटल हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक संघटना या 2 संस्थांना दिले आहेत. ही खरेदी 67,753 शेतकऱ्यांकडून करण्यात आली. राज्यात यासाठी 581 केंद्रांना खरेदीची परवानगी देण्यात आली असून त्यातले 551 केंद्र सुरू असल्याची माहिती सहकार आणि पणन विभागानं दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूनं जंगलात पुरून ठेवलेली स्फोटकं शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं. अहेरी तालुक्यात मरपल्ली पोलीस मदत केंद्रांतर्गत करंच्या गावानजीकच्या जंगलातून ही स्फोटकं शिताफीनं बाहेर काढून ती नष्ट करण्यात आली. मरपल्ली पोलीस मदत केंद्रातील पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी ही शोध मोहीम राबवली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशावरून काल बीड इथं पार पडलेल्या लोकन्यायालयात बीड जिल्ह्यातली एकंदर 2,393 प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. संपूर्ण बीड जिल्ह्यातून 11,042 प्रलंबित प्रकरणं लोकअदालतीत ठेवण्यात आली होती. सोलापूर इथं झालेल्या लोकअदालतीत जिल्ह्यातल्या एकूण 19,831 प्रकरणं सामंजस्यानं निकाली काढण्यात आली. भारतीय महिला हॉकी संघानं आशियाई कनिष्ठ हॉकी स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत भारतानं चीनचा पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 असा पराभव केला. परभणी जिल्ह्यात आजही थंडीचा जोर कायम असून सकाळी 4.1 अंश सेल्सिअस या निच्चांकी तापमानाची नोंद झाली. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत असून शेकोट्यांचा आधार घेत आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.